वंदे गुरुणा चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जतस्य ये चांगलिकायमाने संसार हाला हलमो शांतये श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय गीतोक्त सोहम साधना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली सोहम साधना ज्ञानेश्वरीमध्ये अशी आपण पाहिली। मुळातच तोच मी आहे असं म्हणणं ही भ्रांतीच समजली पाहिजे। याचं कारण आपण जे आहोत मुळात असं असताना आपण आपल्याला तो मी आहे तो मी आहे परमात्माच मी आहे असं म्हणत राहणं हे अज्ञानाचंच लक्षण आहे। तथापि जीवाला मुळात परमात्मा पण जीवदशेला आला त्यार्थी तो अज्ञानात आहे हे गृहित असल्यामुळं सोहम सोहम म्हणणं हे इष्ट देखील आहे। कारण तो जर अज्ञानात नसताच जीवो ब्रह्मैव ना पराहा जीव हा मुळात परमात्माच आहे आणि तो परमात्मा बोधातच असता तर त्यांनी सोहम म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता। त्याला आपल्या ठिकाणी अज्ञान आहे स्वरूपविषयक भ्रांती आहे आणि ही भ्रांती दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी तोच मी अशा प्रकारचा संस्कार आपल्या स्वतःवर करून घ्यायचा। हा संस्कार हळूहळू पक्का होऊन जीव हा आपण परमात्मा अशा बोधामध्ये येऊ शकेल। हे काम सद्गुरु करतात। सद्गुरु शिष्याला तेच तू आहेस असं सांगतात। वस्तुत तोच आहे पण त्याला माहीत नसल्यामुळं सद्गुरु त्याला तत्त्वम असी असा उपदेश करतात आणि या उपदेशाला शिष्याने दिलेलं हे प्रत्युत्तर आहे की खरोखर आपण म्हणता त्याप्रमाणे तो परमात्माच मी आहे। पण एकूण हा सर्व खेळ संस्काराचा आहे। जीवावर संस्काराची सोहम संस्काराची पुटं चढवणं हे साधकाचं काम आहे। असं असल्यामुळं तो मी अशा प्रकारे तो परमात्माच मी असं भावून जो साधना करतो तो कालांतराने परमात्मा स्वरूपच होऊन जातो। ध्यानाची मुख्य साधना सद्गुरुपदिष्ट मार्गाने केल्यामुळं जीवावरच अज्ञानाचं आवरण दूर होत। खरं म्हणजे ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून अज्ञानाचं आवरण दूर होणं हा बलिष्ठ उपाय आहे। ज्ञान हे जागीच आहे। अज्ञान दूर करण्याचा प्रश्न आहे। अज्ञान दूर करणे काम ही सोहम साधना म्हणजे सोहमची योग साधना अथवा ध्यान साधना करते। सोहमच्या ध्यान साधनेमध्ये जे नको होतं अथवा नाहीच आहे ते सगळं गळून पडणं अपेक्षित आहे. जसं मन नको होतं आणि मन नाहीच आहे ते गळून पडतं. जीवाने स्वतःवर घेतलेला मी जीव, मग आपण देह आहोत, आपण इंद्रिय आहोत, हा जो अज्ञानजन्य संस्कार तोही गळून पडणं आवश्यक असतं. सोहम ध्यान साधनेने तो गळून पडतो. जे नाही ते सगळं गळून पडल्यानंतर जो उर्वरित राहतो तोच परमात्मा, अशा न्यायाने त्याला परमात्मबोध होतो. त्यामुळे सोहमची ध्यान साधना अथवा सोहमच्या मार्गाने असणारी योग साधना ही अज्ञान दूर करण्याची साधना आहे. ज्ञान आपल्या ठिकाणी आहेच, जसं शेवाळं दूर करण्याची आवश्यकता आहे, पाणी आहेच, पाणी निर्माण करायला लागत नाही. आम्ही पंढरपूरला गेलो होतो, सुरेश बडल्यांच्या शेतावर गेलो आणि ते म्हणाले की तुमच्यापैकी कोणाला पोहायचंय का. आम्ही सगळे तयार झालो, फारच आनंदित झालो. गेलो तर तिथं विहीर आहे का काही हिरवं भरून राहिलेलं आहे काही कळेना, एवढं शेवाळं होतं. ते म्हणाले शेवाळं असलं म्हणून काय झालं, उडी मारा शेवाळं बाजूला जातं. तसं आम्ही खरंच उड्या मारल्या, थोडं पोहल्यानंतर आपोआप सगळं शेवाळं बाजूला झालं आणि आम्ही पाण्यातच पोहत होतो. आम्ही बाहेर आल्यानंतर अगदी अंग पुसेपर्यंत सगळं शेवाळं परत विहिरीवर पाण्यावर जमा झालं. पाणी निर्माण करायला लागत नाही, शेवाळं दूर होण्याची जशी गरज आहे तसं मनामध्ये, चित्तामध्ये, वृत्तीमध्ये, बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये जो अज्ञानाचा नको असलेला संस्कार आहे तो दूर झाला रे झाला की ज्ञान हे स्वयंसिद्ध आहे आणि आपलं आपण प्रकट होतं. या न्यायाने सोहम साधनेमुळं, ध्यान साधनेमुळं तो आपोआप ज्ञानाच्या अवस्थेला जाऊन पोचतो. पण ही गोष्ट घडणार 5-25 वर्षांनी. तो ध्यानाला बसणार आणि कालांतराने हळूहळू त्याग घडे अज्ञानाचा, त्याग घडे अभावाचा, शनै शनै हळूहळूच त्याग होणार. आज ध्यानाला बसला की लगेच सगळं शेवाळं दूर झालं अज्ञानाचं, असं कसं घडणार, असं होऊ शकत नाही. समर्थ असं म्हणतात की असत्य अंतरी बिंबले, न सांगता दृढ झाले, सत्य असो न हरपले जेथींच्या तेथे, सत्य समजाया कारणे केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे, अशी आपली परिस्थिती असते. जन्म जन्मांचा संस्कार आणि याही जन्माचा संस्कार अज्ञानात्मक आहे, अबोधात्मक आहे. म्हणून तर आपण जीवपणाने जन्माला आलो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, जीवाला वासना जडलेली होती आणि त्या वासनेमुळे तो अज्ञानात सापडला म्हणून तर जन्माला आलो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जन्मतः जन्माला येते तेव्हा ही अज्ञानीच असते. भगवंतांचे अवतार सोडले तर भगवंत असं म्हणतात की अजहा अपी सन अव्यय आत्मा, भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. मी जन्म घेतो माझ्या अचिंत्य अशा शक्तीने मायेला स्वाधीन करून मी आपला आपण निर्माण होतो. आणि जेव्हा जन्म होतो तेव्हा अबोध किंचित देखील नसतो, ज्ञानाच्याच स्थितीत जन्म होतो. असे भगवंतांचे जन्म जर सोडले, अगदी ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संत श्रेष्ठांना देखील जन्म घेऊन सद्गुरूंकडून अनुग्रह घेऊन गुरुवाक्य कानी पडणं ही गरजेची गोष्ट असते. मग काना वचनाची ए भेटी सरीसीची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणी एकी जो. ज्यांच्यासारखे जन्माला यायला लागतात अद्भुत बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका असं जे स्वतःबद्दल म्हणतात त्यांचाही जन्म किंचित अज्ञानातच होतो. आपल्यासारख्यांची तर गोष्ट निराळी. आपला अज्ञानात होतो याच्याबद्दल कोणाला शंका असण्याचं कारण नाही. त्यामुळं ध्यान करून आणि ध्यानाने हळूहळू आपल्या ठिकाणी प्रबोध निर्माण होणं आपण परमात्म स्वरूपाला प्राप्त होणं कालांतराने घडतं. तोपर्यंत हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत सर्व बाजूंनी साधनेचं रान उठवणं ही गरजेची गोष्ट असते. केवळ ध्यानावर अवलंबून चालणार नाही. म्हणून आपल्या सांप्रदायिक साधनेमध्ये ध्यानाचीच केवळ साधना सांगितलेली नाहीये. हा नाथ संप्रदाय आहे. सोहम ध्यान हे या संप्रदायाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. पण ध्यानातून उठल्यानंतर जे ध्यानामध्ये मिळवलं किंचित प्रयत्न केला जमला नाही तरीही केला त्या प्रयत्नाला हाताशी धरून डोळे उघडल्यानंतर तो परमात्माच मी आहे असं म्हणावं लागतं. हंस हंस किती यो ब्रुयात हंसो नाम सदाशिवा मी तोच आहे मी तोच आहे असं जो म्हणेल तो शांकरी विद्या किंवा सदाशिवी विद्या अशी परमात्म विद्या किंवा अध्यात्म विद्येचा अधीत होतो. तो सोहम भावाला प्राप्त होतो. ध्यानाने होतोच. पण ध्यानाबरोबर बाकीच्या व्यवहाराच्या वेळेला तुमचं अनुसंधान कशामध्ये आहे याच्यावर फार अवलंबून आहे. साधकाला फार चिंता असते की आपलं अजून होत कसं नाही. त्याने आपल्या मनोवृत्ती जर तपासल्या तर त्याला कळेल आपलं का होत नाही. सद्गुरूंची कृपा झालेलीच असते. जसं स्वरूपानंदांना गणेशनाथ असं म्हणाले की दूध विरजलेलं आहे पण त्याचं दही कालांतराने होतं. काही काळ जावा लागतो. तोपर्यंत ते दूधही नसतं आणि दहीही झालेलं नसतं पण विरजण पडलेलं असतं. तसं कृपेबद्दल कोणी काळजी करू नका असं मी तुम्हाला निश्चित सांगेन. कृपा ही झालेलीच आहे. आता तुम्ही दही किती वेळात लावता याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर भांडसारखं हलतं ठेवलं तर दह्याला आवश्यक अशी परिस्थिती जर तुम्ही निर्माण नाही करू शकलात तुमच्या जीवनात तर म्हणून कृपेबद्दल संदेह नाहीये. समर्थ तर म्हणतात जे जी क्षणी अनुग्रह झाला ते जी क्षणी मोक्ष झाला. सद्गुरूंच्या दृष्टीने तो सुटला पण आपल्या स्वतःच्या अनुभूतीने त्याला सुटायला वेळ लागतो आणि तो काय त्याच्या मनोवृत्ती वागवतो त्याचं साधनेचा वेळ आणि इतर वेळ आणि त्यावेळेत त्याच्या मनोवृत्ती काय काय करतात याच्यावर खूप अवलंबून आहे. शेवटी हे गणितच आहे की नाही. विज्ञानाला सोडून हे काही घडेल. परमार्थशास्त्र देखील विज्ञानच आहे. त्यामुळे कृपा ही गोष्ट झालेलीच असते. कृपेचा प्रश्न नाहीये. आता जीवानी करण्याच्या प्रयत्नांची गोष्ट शिल्लक राहते. म्हणून ध्यानातून उठल्यानंतर तो मी आपण देह मन बुद्धी नाही असं खरं खुरं वर्तन आचरण करण्याचा प्रयत्न हा खरंच गरजेचा आहे. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलते व्यवहार करते सहज चालते व्यायाम म्हणून चालते मंडईत जाते त्यावेळेला कोणत्या भावनेने आपण चालतो बोलतो काम करतो भोग भोगतो त्यावेळेला आपली भावना काय असते याच्यावरही कुठेतरी साधना प्रतिफळते याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून साधनेमध्येच सांगितलेलं आहे की तोच मी आहे, तोच मी आहे असं आता अखंड अनुसंधान ठेवावं. ध्यान ही एक साधना झाली. अज्ञानाचं आवरण दूर करणं ही महत्वाचीच गोष्ट आहे आणि ते ध्यानानेच होतं. आणि दुसऱ्या बाजूनी जो किंचित अनुभव आलेला असेल किंवा अनुभवच आलेला नसेल तरी देखील तोच मी आहे अशा प्रकारचं आलंबन धरणं गरजेची गोष्ट आहे. आणि असं आलंबन धरत असताना जगतामध्ये जसा तो एक आहे देहानी, तसे अनेक प्रकृतींनी नटून राहिलेला जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला तो कोणत्या दृष्टीने पाहतो? तो प्रकृती म्हणून पाहतो, व्यक्ती म्हणून पाहतो, आपल्या सोयीचे आपल्या गैरसोयीचे म्हणून पाहतो, आपले म्हणून पाहतो, परावे म्हणून पाहतो? ही गोष्ट आहेच की म्हणून पश्यामि ते रूपम जनांतरस्थम, आपल्या ठिकाणी जे अनुभवलं तेच स्वरूप सर्वांच्या ठिकाणी आहे या बोधाने जगताकडे पाहणं गरजेचं आहे. विकाराच्या अंगाने नाही, अज्ञानाच्या अंगाने नाही, प्रकृतीच्या अंगाने नाही, सोयीच्या गैरसोयीच्या स्वार्थाच्या परार्थाच्या कुठल्याच अंगाने नाही. तो आणि मी एक अशा अद्वैत भूमिकेतून किंवा अद्वैत भावातूनच ज्या न्यायाने मी परमात्मा आहे आणि हे शोधण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे, तरी गुरुवचनावर माझा विश्वास आहे, त्याच न्यायाने समोरच्या अंतर्यामी देखील परमात्माच वास करून आहे अशा प्रकारच्या बोधाच्या दृष्टीचा अभ्यास बोध झालेला नसताना करण्याची गरज आहे. केवळ ध्यानाच्या अंगाने अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी प्रयत्न करणं, चित रूप दीपम तिमिरापहारम, चित म्हणजे ज्ञान दर्शवणारा जणू दिवा, अज्ञानाचा अंधकार दूर करणारं असं ध्यान हे गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर जितकं ज्ञान आपल्याला काही बाही झालेलं आहे त्या ज्ञानाला हाताला धरून बौद्धिक असेल, मौखिक असेल, किंचित अनुभवाचं असेल, गाढ अनुभवाचं असेल, अंतरंग अनुभवाचं असेल, या सगळ्या अनुभवांना धरून, अनुभवच नसेल तर केवळ श्रद्धेला धरून सर्वत्र परमात्मा पाहण्याचा अभ्यास आणि तो परमात्माच मी आहे असा निजध्यास या दोन मार्गांनी साधना होते. एक ध्यानाची साधना आणि दुसरी अशा या दोन भावांनी केलेली साधना, याला मी आनुषंगिक साधना म्हणे. ही मुख्य साधना नाहीये, ही शिकवता येण्यासारखी साधना नाहीये, ही लक्षात ठेवून करण्याची साधना आहे. मग या साधनेमध्ये काय काय येतं? ही जर आनुषंगिक साधना असेल तर या साधनेमध्ये जप येतो. नाथांनी सोहम म्हणजे जप नव्हे, सोहम म्हणजे योग नव्हे, अनेक संतांनी वेगवेगळे अभंग लिहून ठेवलेले आहेत, पण ते होईपर्यंत सोहम हा जप देखील आहे. स्वरूपानंद सोहम जप ध्याने भावली विश्रांती असं म्हणतात. म्हणून आनुषंगिक साधनेमध्ये हे सगळं येतं. सोहम जप येतो, सोहम भजन येतं, सोहम स्मरण, सोहम चिंतन, सोहम भाव, मग सोहम सिद्धी, सोहम बोध आणि सोहम ही अस्तवण, ही सहज असते. या सगळ्या गोष्टी अनुषंगिक साधना म्हणून साधकांनी खरोखरच कराव्यात. मुख्य ध्यानाची साधना करून मग कराव्यात. स्वामी स्वरूपानंदांनी नाशिकचे गजानन महाराज गुप्ते यांनी लिहिलेला आत्मप्रभा हा ग्रंथ जो त्या काळात आउट ऑफ प्रिंट होता, त्यांनी तिकडं तो जो काही ट्रस्ट असेल त्यांची संमती मिळवली आणि तो स्वरूपानंद सेवा मंडळाने प्रकाशित केला. त्याच्यामध्ये सोहम जप असं गजानन महाराज गुप्त्यांनी सांगितलेलं आहे. सोहम सोहम असं मुखाने म्हणा असं सांगितलेलं आहे. सोहम चिंतन ही आहे, सोहम भजन ही आहे. स्वरूपानंद जर कोणी त्यांच्याकडं एखादे भेटीला आलेले शिष्य तर कधी कधी प्रसाद देऊन लगेच बाहेर पाठवत असत, किंवा कधी कधी असं म्हणत असत एखादा चांगला साधन बघून की थोड्या वेळा आपण सोहम भजन करू किंवा आपण जरा भजन करू एवढंच म्हणत असत. हे सगळं काय आहे हे आपण इथून पुन्हा जरा समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये सोहम जप, सोहम चिंतन, सोहम भजन अशा प्रकारच्या ज्या साधना आहेत, ज्या साधना आपल्याला आनुषंगिक म्हणून करता येणं शक्य आहे, या रोज करायच्या मुख्य साधना नाहीत. मुख्य साधना ही ध्यानाला बसण्याची, गुरुपदिष्ट ध्यान हीच मुख्य साधना आहे. पण एखाद्या व्यक्तीला जर वेळ मिळाला आणि परत ध्यानाला बसावं की एखादी आनुषंगिक साधना करावी असं त्याला वाटत असेल तर जरूर आनुषंगिक साधना अशा प्रकारे केली तरी चालते ही शिष्ट संमत आहे. याचं कारण कोणा ना कोणा सिद्ध पुरुषाने ही पूर्वी केलेली आहे, तसंच या साधनेचे संप्रदाय देखील आहेत. असं असल्यामुळं अभिनिवेश रहित होऊन आपण या साधना हाताळायला काही हरकत नसते. त्याच्यामध्ये मी सहज जे माझ्या चिंतनात येतं त्याला कुठेतरी पाठिंबा मिळतो का म्हणून ग्रंथ पाहायला सुरुवात केली. तर सोहम जपाची साधना ही अनेक ग्रंथांमध्ये मला आढळली. त्याच्यामध्ये मुख्यतः भारतीय मानसशास्त्र अथवा अर्थात पतंजली काय योगसूत्र, योगसूत्र हे जे कोल्हटकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या शेवटी एक सोहम जपाच्या संदर्भातली साधना आहे. ध्यान योग रहस्य म्हणून एक शिवानंदांचं पुस्तक आहे, त्याच्यात देखील सोहम जपाच्या संदर्भात साधना आहे. आणि प्राचीन काळापासून या साधना चालत आलेल्या आहेत ते त्या मंत्रांवरून लक्षात येतं. त्याच्यामध्ये सोहम जप करण्याचा देखील एक शास्त्रीय विधी लिहिलेला आहे. कोल्हटकरांनी तर असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारचे ज्या साधना जपाच्या साधना थोड्या बहुत फरकानी केवलानंद सरस्वतींच्या सहकार्यांनी त्यांना प्राप्त झाल्या. प्राज्ञपाठशाळा वाई आणि प्रत्येकमध्ये प्रत्येक मंत्रांमध्ये किंवा साधना पद्धतीमध्ये सुरुवातीला थोडा बहुत जरी फरक असला तरी देखील एकूण एकाच प्रकारची साधना आहे असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून एक त्यांनी पूर्णपणाने छापली. मी असा विचार केला की तिथं त्यांना जे संस्कृत मंत्र श्लोक हे जे सहज वाटतं त्याप्रमाणे कसं अनुष्ठान करावं, मग विधी कसा असावा, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी जरी समजा बाजूला ठेवल्या तरी देखील ही साधना नक्की करता येते. संस्कृत जे आहे ते मी बरोबरच आणलेलं नाहीये तुम्हाला सांगण्यासाठी. त्याच्याऐवजी आपल्याला सहज करता येईल अशी सोहम साधना, जपाची साधना एवढी आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये घ्यायला हरकत नाही असं माझ्या मनात आलं. मी ती काही काळ करून पाहिली आणि मग तुम्हाला सांगतो आहे. तसंच पावसमध्ये आरती झाल्यानंतर हंस हंसाय विद्महे परम हंसाय धीमही तन्नो हंस प्रचोदयात अशा प्रकारचा एक शांती मंत्र म्हटला जातो. हा औपनिषदिक शांती मंत्र आहे. मी असा विचार केला की हा औपनिषदिक शांती मंत्र हा या साधनेच्या प्रारंभी बसवता येईल, नाहीतरी एखाद्या सिद्ध पुरुषानेच एखादी साधना कॉईन केलेली असते, बनवलेली असते. त्यामुळे मी असा प्रयत्न केला की हा शांती मंत्र, हा जो शांती मंत्र आहे हा जपाच्या आरंभी श्रद्धेने आणि जपाच्या शेवटी समाधानाने म्हणण्याचा एक शिष्ट संप्रदाय देखील आहे. सुरुवातीला श्रद्धेने आणि जप झाल्यानंतर काही एक मिळालेले समाधानाने, म्हणून तो सुरुवातीलाही म्हणावा आणि साधना झाल्यावर शेवटीही म्हणावा. मी तेही स्वीकारलं. आणि आपल्या पुरती एक साधना बसवली. त्याच्यामध्ये सुरुवातीला सद्गुरु स्मरण, त्याच्यानंतर शांती मंत्र अत्यंत श्रद्धेने म्हणणं, तिथं कोल्हटकरांच्या ग्रंथामध्ये हंसहा सोहम असा जप सांगितलेला आहे. याच्यातही थोडा थोडा फरक आढळतो. सोहम हंसहा असंही सांगितलं जातं, तेही काही ठिकाणी आढळलं. या हंसहा सोहम या शब्दाचं काही वाही थोडस अंतरंग चिंतन. तिथं असं म्हटलेलं आहे की हा जप 25 वेळेला करावा असं म्हटलेलं आहे. कोल्हटकरांनी टीप अशी दिली की 25 वेळेला करावा हे कुठलाही जप दिला की किती करावा असं साधारण विचारलं जातं, म्हणून मुळातच त्या संहितेमध्येच हा 25 वेळेला करावा असं लिहिलेलं आहे. तरी देखील समाधान होईपर्यंत हा करावा, किंवा मिनिटांच्या भाषेत 15 मिनिटं करावा, अर्धा तास करावा, एक तास करावा चालेल, ते म्हणतात अर्धा तास करावा. त्यामुळे याच्यात याबाबत कसली रिजिडिटी नाही. या जपाचा तत् जपस तदर्थ भावनम या तऱ्हेने उच्चार करत असताना तदर्थ भावना ठेवावी, हे काही तिथं मुळात लिहिलेलं नाहीये, पण आपल्याला बसवता येणं शक्य आहे. प्रत्येक वेळेला संकल्पपूर्वक तसा उच्चार केल्यानंतर थोडस थांबणं, जणू अनुभूती घेतो आहोत अशा भावनेने किंचित थांबणं. जप आपल्याला जेवढा करायचा आहे तेवढा करून झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या भावामध्ये याला आपण सोहम भाव म्हणतो, थोडा वेळ त्या भावामध्ये स्वस्थ थांबणं, बसून राहणं, समाधान पावणं आणि मग त्या समाधानाने शेवटी परत तो शांती मंत्र म्हणणं. अशा प्रकारे ही साधना मी काही काळ करून पाहिली. मी या सोहमशी संबंधित अनुषंगिक साधना इथून पुढे बऱ्याच घेणार आहे. बहुतेक आपल्या मंडळाच्या या वर्षीच्या कार्यक्रमांमध्ये अनुषंगिक साधना या मी जवळपास बंद केल्या. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एक आणि दुसऱ्या सहामाहीत एक एवढ्याच घ्यायच्या ठरवल्या. तरी देखील या प्रवचनांच्या निमित्ताने आधीच आपण कितीतरी साधना करून पाहिल्या त्या त्या पद्धतीने त्या त्या निरूपणाच्या प्रसंगी आणि याही थोड्या बहुत घेतल्या जाणार आहेत. आपण ही साधना एक किती 20-25 मिनिटं आता राहिली आहेत आपली, आपण थोडीशी करू याच्यावरून अंदाज येईल तुम्हाला. त्या तऱ्हेने तुम्ही ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये हे नक्की करू शकाल. जो शांती मंत्र आहे हंस हंसाय विद्महे ओमनी सुरुवात आहे. ओम हंस हंसाय विद्महे परम हंसाय धीमही तन्नो हंस प्रचोदयात. याचा अर्थ असा आहे की ओम ईश्वर स्मरण मी हंस स्वरूपाचं विशुद्ध चित्तत्वाचं ध्यान करतो. खरं म्हणजे आम्ही ध्यान करतो असा त्याचा अर्थ आहे. धीमही म्हणजे ध्यान करतोही आहे आणि आमच्या बुद्धीत साठवतो असाही त्याचा अर्थ होईल. तन्नो हंस प्रचोदयात तो हंस म्हणजे अहंसहा हा बोध आम्हाला प्रचोदना देवो आमच्या बुद्धीला तो प्रेरणा देवो असा या शांती मंत्राचा अर्थ आहे. हा शांती मंत्र आपण प्रारंभी म्हणणार आहोत. मी सांगतो आणि माझ्या पाठवण म्हणा. ॐ हंस हंसाय विद्महे परम हंसाय धीमहि तन्नो हंस प्रचोदयात. त्यांच्या बोधाचं त्यांच्या प्रेमाचं त्यांच्या विवेकाचं त्यांच्या दृष्टीचं त्यांच्या कृपेचं त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या ते परमात्म तत्वच तू आहेस या उपदेशाचं सहा सोहम या शब्दाचं अर्थासहित चिंतन जीवस्वरूप पांच आहे, अविनाशी, शाश्वत, जन्म मरण रहित, जाणीवरूप, चैतन्य ज्ञान स्वरूप, आनंद प्रेम शांति स्वरूप, परमात्माच आहे मी, जीव परमात्माच आहे, हंसा सोहम परमात्म्याचे सर्व गुण विशेष मला लागू आहेत। मी अविनाशी, निर्गुण, निराकार, सच्चिदानंद स्वरूप, प्रेम शांति स्वरूप परमात्माच आहे। मी जीव मुळात परमात्माच आहे, हंस याचा अर्थ मी अविनाशी, निर्गुण, निराकार, चैतन्य मात्र, जाणीव रूप, आनंद प्रेम शांती स्वरूप परमात्माच आहे, सोहम ते परमात्मतत्वच मी आहे, अर्थात परमात्म्याचे सर्व गुण अविनाशी, निर्गुण, निराकार, सच्चिदानंद प्रेम शांती स्वरूप मला लागू आहे, सोहम। हंसा मी परमात्मा आहे, अर्थात मी म्हणजे जीव हा परमात्मा म्हणजेच अविनाशी, चैतन्य मात्र, आनंद प्रेम शांती स्वरूप आहे, सोहम। अविनाशी, निर्गुण, निराकार, सच्चिदानंद प्रेम शांती स्वरूप परमात्माच मी आहे, सोहम। हंसा सोहम। एक मिनिट आता मी बोलणार नाही, हे चिंतन सुदृढ करू आपण तेच आहोत अशा दृढ निश्चयात तोपर्यंत आपण सर्वजण चिंतनाचा निष्कर्ष आपण सच्चिदानंद प्रेम शांती स्वरूप आहोत असा आहे। परमात्मा असा आहे. अशा दृढ भावात आपण येऊ. आणि तसा संकल्पपूर्वक उच्चार करत आपल्याला आता जप करायचा आहे. या जपाच्या वेळेला आपल्याला अर्थबोध व्हावा की मी सच्चिदानंद प्रेम शांती स्वरूप परमात्माच आहे. मी जीव सच्चिदानंद प्रेम शांती स्वरूप परमात्माच आहे. मी सांगतो माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणाल. हंसा सोहम आपल्या मनात म्हणा की मी जीव सच्चिदानंद प्रेम शांत स्वरूप परमात्मा आहे असं मनातल्या मनात म्हणा. किंचित त्या भावात राहा आणि मग परत एकदा तोच जप. उत्साहा सोहम तुम्ही हा जो मंत्र आहे हा तुमच्या हृदयातून सहज चालला आहे किंवा मस्तकाकाशातून सहज चालला आहे अशी भावना धरून प्रत्यक्षत उच्चार कराल आणि हृदयात अथवा मस्तकाकाशात जिथं तुम्ही धारणा कराल त्या ठिकाणी परमात्म्याची धारणा अर्थासहित या जपाचा किंचित काळ कराल आणि मग पुढचा जप हृदयातही करू शकता चिदाकाशातही करू शकता. मी चिदाकाशात करतो आहे. निर्विचार स्तब्ध पुढचा जप जो अर्थाचं मनाने चिंतन उच्चारण किंचित काळ निर्विचार स्तब्ध पुढचा जप. हंसः सोऽहम्
हंसः सोऽहम्
सह सोहम समाधानाच्या भावने